आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल. धुळे इथल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तर राज्यात महायुती सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा शेतकरी सन्मान निधी देण्याचे नाशिक इथल्या सभेत आश्वासन. विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापला. सर्वपक्षीय नेत्यांच्या राज्यभर सभा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अकोल्याच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं सांगलीतल्या सभेत आश्वासन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्यात निवडणुकीचा प्रचार तापला आहे. सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे आपापल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडतानाच विरोधकांवर आरोप टीका करण्यात येत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करू शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारनं राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीनं अनेक विकास प्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला. तसंच मवियामध्ये आपसात भांडण असल्याबद्दल त्यांनी टीका केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सरकारनं मिळवून दिल्याची आठवण करून देत त्यांनी डबल इंजिन सरकार निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. वाढवण इथं विमानतळ बांधण्याच्या मागणीचा विचार आचारसंहिता संपल्यानंतर करू असं आश्वासन त्यांनी दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण यावेळी झालं. शेतकऱ्यांना पाणी पुरवठा, औद्योगिक विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास अशी आश्वासनं त्यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली त्यांची पहिलीच प्रचारसभा होती. त्यानंतर त्यांची नाशिकमध्ये प्रचारसभा झाली. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात पहिल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं. मात्र राज्यात उर्वरित कालावधीमध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर विकास योजना राबवण्यात आल्या. लाडकी बहीण योजनेची तर देशभरात चर्चा आहे. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राची प्रगती सहन होत नसल्यानं आघाडी समवेत ते सत्तेवर आल्यास या चांगल्या कल्याणकारी योजना बंद करतील अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. त्याचबरोबर राज्यात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना सध्या 12,000 रुपये किसान सन्मान निधी दिला जातो तो वाढवून 15,000 केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. दरम्यान काँग्रेस पक्ष संविधानाबाबत लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका त्यांनी केली.
साथियो, काँग्रेस और इसके साथियों को न बाबा साहब आंबेडकर के संविधान की परवाह है, न कोर्ट की और न ही देश की भावना की. जब संविधान की रक्षा की बात आती है, जब 75 साल तक जम्मू कश्मीर में बाबा साहब आंबेडकर के संविधान को लागू नहीं होने दिया, 75 साल तक देश में एक संविधान नहीं था, जम्मू कश्मीर का संविधान अलग था, वो बाबा साहब आंबेडकर वाला नहीं था. भाजपा एनडीए ने आर्टिकल 370 को हटाया और एक देश एक संविधान लागू किया.
दरम्यान उद्या 9 नोव्हेंबर शनिवारी वरिष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर होऊ घातली असून सकाळी 10:30 या सभेचं नियोजन करण्यात आलंय. सभेची पूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान अकोल्यात येत असल्यानं पोलीस प्रशासन अलर्ट आहे. राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे आपापल्या कामांचा लेखाजोखा मांडणं सुरू असतानाच येत्या काळात महाराष्ट्र 1 कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आपल्या सरकारनं ठेवलंय, जेणेकरून महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणता येईल असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते अमरावती इथं युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आज बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोंदिया जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यासाठी सभा घेतली. लोकसभेच्या वेळी विरोधी पक्षांनी लोकांची दिशाभूल केल्याचं ते म्हणाले. आपल्याला पक्षांवर टीका टिप्पणी न करता विकास करायचा आहे असंही ते म्हणाले. माझी लाडकी बहीण माझा लाडका शेतकरी या योजना महायुती सरकारनं आणल्या, परंतु काँग्रेसच्या सरकारनं कर्नाटक राजस्थान इथं अशा योजनांची आश्वासनं पूर्ण केली नाही हे सर्वांना माहिती आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपूरमध्ये केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं फिरतं प्रदर्शन आजपासून सुरू झालंय. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या 15 निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृती संदेश घेऊन जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यात भारत निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी चित्रपट क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ होत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून 164 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. यादृष्टीनं रेल्वेनं 476 गाड्यांचं नियोजन केलंय. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत 4521 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून 65,00,000 प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या 4 तारखेला एकाच दिवसात 3 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष असून हे एनडीए सरकारच करू शकतं असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगली जिल्ह्यात शिराळा इथं प्रचारसभेत सांगितलं. यावेळी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडीनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू केल्या जातील असं सांगून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 10,15,000 कोटी रुपये दिले असल्याचं शहा यांनी सांगितलं. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूरनं प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थानसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ही भागीदारी डिजिटल वेलनेस, मूल्य आधारित शिक्षण, ध्यान आणि वैयक्तिक विकास कार्यक्रमांद्वारे IIIT नागपूरमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थानचे बाला किशोर डिजिटल वेलनेस कोच आणि IIIT संचालक डॉ प्रेम लाल पटेल यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नागपूरच्या सीताबर्डी इथल्या राजाराम दीक्षित वाचनालयामध्ये दिवाळी अंकाचं प्रदर्शन कालपासून सुरू झालं असून या प्रदर्शनामध्ये विनोद, पर्यटन, आरोग्य, ज्योतिष्य, साहित्य, महिला त्याचप्रमाणे आध्यात्मिक अशा विषयांवर आधारित विविध दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध आहे. हे प्रदर्शन 15 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 7:00 ते रात्री 8:00 पर्यंत सुरू राहणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धची T20 मालिका 3-0 जिंकली होती. सध्या भारतीय संघ T20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण आफ्रिका 6व्या स्थानावर आहे. वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज गृहमतदान होत आहे. निवडणूक अधिकारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवत आहे. गृहमतदानासाठी रिसोड मतदारसंघात 546, वाशिम मतदारसंघात 432 तर कारंजा मतदारसंघात 489 मतदारांची नोंद आहे. भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनानं राबवले असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली. ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलंय. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकानं छापलाय. मात्र या दैनिकाबरोबर आपली काही मुलाखत झालेली नाही, आपण कोणतंही पुस्तक लिहिलेलं नाही, तसंच ईडीच्या कारवाईचा आणि आपण सरकारमध्ये सामील होण्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल. धुळे इथल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तर राज्यात महायुती सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा शेतकरी सन्मान निधी देण्याचं नाशिक इथल्या सभेत आश्वासन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.